बस
आणि एक लक्षात ठेव, तो
हाँ
एक लक्षात ठेव, तुले
हाँ
नंतर जसं लग्न झाल्यानंतर तू याईले कोणाली फसवू शकते, पटलं?
हाँ
रामदासले, त्याच्या बायकोले, त्याच्या पोरीले अंगावर घेतलं राखेल ना, बस दिलं फसवून,
अर्ध पाणी अर्ध
मग पेटून द्यायले बापा, पेटून देत होते रे बापा, रस्त्यावर आले बापा, पार जेलमध्ये जाऊ शकते, एक लक्षात ठेव. लग्न झाल्यानंतर मग सुनीले अत्याचार म्हणून मग तर काही करू शकतो आपण, पटलं?
पटलं
सब बरोबर आहे. लग्न होऊ दे, लग्न झालं म्हणजे मग ते माहित आहे का, ते तुले हुंडाबळी, मग माया बापाले म्हणते पैशान, मग तू असं कर, मग ते तसं कर, मग तसं कर, लय होते नाटक. पहिले आता दिमाग लावून आपलं घुसून जा
पहिले
घरात.
का दिमाग लावून घुसाचं कसं आहे मला माहितीये का, मला सगळ्यात पहिले तर माहितीये का, संध्याकाळी लग्न घ्या, लग्न रिसेप्शन एकत्र सुन करू, तर द्यायला खर्च थोडासा यार, एक त्या लॉन मध्ये काही निवूनच उभं करणं का, काही ना काही तर थोडस सजवन ना, आणि
तू
यायला
आता
काय.
पहिले उद्या आता काय
हाँ
कर, आता तर उद्या शांत राहे, उद्या ते कोटमकर जवळ येईन
हाँ ओके
तेव्हा आपण बोलू काय करायचं. ठीक आहे,
बस मी उद्या येतो. हा किती वाजता
हा
बोललं पहिले.
थो थो जाईन कोटमकर त्याच्या इथं, आणि त्याच्याकडून फायनल करून घेईन. माझ्या संग बोलणार आहे रामदास उद्या.
बस
ठीक आहे.